बिटकर मॅडम बोलताय का? मॅडम नमस्कार, मी सिद्धेश बोलतोय परांजपे स्कीम मधून. मागे तुम्ही आपल्या फॉरेस्ट प्रोजेक्ट मध्ये विजिट केली होती रिपोजिशन साइट साठी. ओके, तर जस्ट विचारायचं होतं की कोणी आहे इंटरेस्ट आपल्याला प्रोजेक्ट मध्ये? बर, ओके, अच्छा ठीक आहे. इन बिटवीन तुम्हाला म्हणजे असं बुकिंग वगैरे करायचं आहे की फक्त अजून पाहताय म्हणजे?